सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओवी एक पासून
संजय उवाच तम तथा कृपया विष्टम अश्रुपूर्णाकुले क्षण विशीदंतमिदं वाक्यम उवाच मधुसूदन.
संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या अश्रुपूर्ण आणि व्याकुळ नेत्र झालेल्या आणि विषाद पावलेल्या त्या अर्जुनाला भगवान कृष्ण पुढील वाक्य बोलले.
मग संजयो म्हणे राया ते ऐके तो पार्थो तेथे शोकाकुल रुदनाते करी तुसे.
मग संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक, तो शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला.
ते कुळ देखो नी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे परी.
तो सर्व आप्त समुदाय पाहून त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. कसे म्हणाल तर,
लवण जळे झळंबले ना तरी अभ्र वाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे.
ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते किंवा वाऱ्याने मेघ घालतात त्याप्रमाणे त्याचे हृदय खंबीर खरे, परंतु त्यावेळी द्रवले.
म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस.
म्हणून मोहाधीन झालेला तो अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला.
तया परी तो पांडू कुमरू महामोहे अति जर्जरू देखो नी श्री शारंगधरू काय बोले.
पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला पाहून शारंगधर काय बोलला ते ऐक.
श्लोक दुसरा.
श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टम स्वर्ग्यम कीर्ती करम अर्जुन.
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आर्यांनी सेवन करण्याला अयोग्य स्वर्ग प्राप्तीला विघ्न करणारा आणि असलेली कीर्ती घालवणारा हा मूर्खपणा तुझ्या मनात या लढाईच्या वेळी कोठून उद्भवला?
म्हणे अर्जुना आदी पाही हे उचित काय ये ठाई तू कवन हे काय करीत आहासी.
तो म्हणाला, अर्जुना, या ठिकाणी हे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार तरी कर.
तुझ सांगे काय जाहले कवन उणे आले करिता काय ठेले खेदू काईसा.
सांग, तुला झाले तरी काय, काय कमी पडलं, काय करायचं चुकलं, हा खेद कशा करता?
तू अनुचिता चित्त ने दिसी धीरू कहीच न संडिसी तुझे नि नामे अपयशी दिशा लंघिजे.
तू अयोग्य गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस, कधीही धीर सोडत नाहीस, तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयशाने देशोधडीस पळून जावे.
तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी.
तू शूर वृत्तीचे म्हणजे शौर्याचे ठिकाण आहेस, क्षत्रियांचा राजा आहेस, तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकांमध्ये आहे.
तू वा संग्रामू हरो जिंतिला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वासी.
तू युद्धात शंकराला जिंकलेस, निवात कवचांचा मागमूस नाहीसा केलास, तू गंधर्वांच्या वरही पराक्रम गाजवलास.
हे पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे ऐसे पौरुष चौखडे पार्था तुझे.
तुझ्या मानाने पाहिले असता हे त्रैलोक्यही लहानच म्हणजे तुच्छ असे वाटते. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे.
तो तू की आजी येथे सांडुनिया वीर वृत्ती ते अधोमुख रुदनाते करी तू आहासी.
पण तोच तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस.
विचारी तू अर्जुनू के कारुण्य की जसी दिनू सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी.
विचार कर, तू प्रत्यक्ष अर्जुन आणि करुणेने तुला दीन करून सोडावे. सांग बरे, अंधकार सूर्याला कधी ग्रासिल का?
ना तरी पवनु मेघासी बिहे कि अमृतासी मरण आहे पाहे पा इंधनची गिळो निजाये पावका ते।
अथवा वारा मेघास कधी भ्याला आहे का किंवा अमृताला मरण आहे का? अरे विचार कर, लाकूडच अग्नीला गिळून टाकील का?
कि लवणेची जळविरे संसर्गे काळ कूट मरे सांग महाफणी दर्दूरे गिळीजे काई।
किंवा मिठाने पाणी विरेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल का? सांग बरे, बेडूक महासर्पाला गिळील का?
सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी का जाहला परितोत्वा साच केला आजी येथ।
कोल्हा सिंहा बरोबर झोंबी करील काय? असे अघटित कधी घडले आहे का? पण तो अघटित प्रकार तो आज येथे खरा करून दाखवण्यास।
म्हणून अजूनी अर्जुन झणे चित्त देसी याही ना वेगी धीर करुनिया मना सावधान होई।
म्हणून अर्जुना, अजून तरी या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस, तू लवकर आपल्या मनाला खंबीर करून सावध हो।
सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे।
हा मूर्खपणा सोडून दे, उठ धनुष्यबाण पुन्हा हाती घे, युद्धाच्या ऐन वेळी ही कोण करुणा तुझी, अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन।
हा गा तू जाणता तरी न विचारीसी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काई।
अरे तू तर चांगला जाणता आहेस, तर मग आता विचार करून का पाहत नाहीस युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? बोल बर।
हे असतीये कीर्ती सी नाशु आणि पारत्रिकासी अपभ्रंशु म्हणे जगन निवासु अर्जुना ते।
जगन्निवास पुढे अर्जुनाला म्हणाला, यावेळची तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे।
श्लोक तिसरा।
क्लैब्यम अस्मगम पार्थ नैतत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप।
हे पार्था, दुबळेपणाचा त्याग कर, हा तुला शोभत नाही असा हृदयाचा क्षुद्र ढिलेपणा टाकून देऊन हे अर्जुना युद्धाला उठ।
म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे शोच्यता अवहेरी पंडू कुमरा।
म्हणून तू शोक करू नकोस, पुरता धीर धर अर्जुना, हा खेद टाकून दे।
तुझ नभे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनी वरी हित विचारी पा।
तुला हे योग्य नाही, आजपर्यंत जे काही पुष्कळ यश वगैरे तू जोडले आहेस त्याचा येणे करून नाश होईल, तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर।
येणे संग्रामाचे नि अवसरे एथ कृपाळू पण नुपकरे हे आताची काय सोय रे जाहले तुझ।
लढाईच्या या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचं नाही, हे तुझे आताच का सोयरे झाले आहे?
तू आधीची काय नेणसी की हे गोत्र नोळखसी वायाची काय करीसी अतिशो आता।
पूर्वीच तू हे जाणत नव्हतस का किंवा या भाऊबंदांची ओळख तुला नव्हती का? आत्ताच त्यांच्या बद्दल विनाकारण हा फाजील कळवळा कशासाठी?
आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझ हे परस्परे तुम्हा व्याज सदाची आथी।
आजचे हे युद्ध तुला जन्मात नवीन का आहे? तुम्हा एकमेकांना लढायला निमित्त हे नेहमीचेच आहे।
तरी आता काय जाहले काही स्नेह उपनले हे नेणीजे परीकुडे केले अर्जुना तुवा।
मग आताच काय झाले, ही ममता कोठून उत्पन्न झाली हे मला काहीच कळत नाही, पण अर्जुना वाईट केलीस।
मोह धरिलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहि केसी।
ही ममता धरल्यास असे होईल की असलेली प्रतिष्ठा जाईल आणि तू इहलोकासह परलोकास अंतरशील।
हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी।
यावेळी अंतकरणाचा ढिलेपणा हा काही चांगले होण्याला कारण होणार नाही, लढाईत ढिलेपणा ठेवल्याने क्षत्रियांना अधोगती आहे असे समज.
ऐसे नी तो कृपावंतु नाना परी असे शिकवतू, हे ऐकोनी पंडूस तू काय बोले.
याप्रमाणे त्या कृपाळू श्रीकृष्णाने अनेक प्रकाराने अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला.
श्लोक चौथा.
अर्जुन उवाच, कथम भीष्म महं संखे द्रोणं च मधुसूदन, इशुभी प्रतियोस्यामी पूजार्हावरी सूदन.
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, पूजनीय अशा भीष्मावर आणि द्रोणांवर युद्धामध्ये उलट बाण टाकून मी कसे बरे युद्ध करू.
देवा हे ये तुले वरी, बोलावे न लगे अवधारी, आधी तुची चित्ती विचारी संग्रामोहा.
देवा, हे इतके बोलण्याचे काही कारण नाही. आधी तूच चित्ताच विचार कर कि हे युद्ध आहे का.
हे झुंज नव्हे प्रमादू, एथ प्रवर्तली या दिसतसे बाधू, हा उघडा लिंग भेदू वोढवला आम्हा.
हे युद्ध नव्हे, ही मोठी चूक आहे, ही करण्यात दोष दिसत आहे. हे उघड उघड थोरांच्या उच्छेदाचे कृत्य आमच्यावर येऊन पडले आहे.
देखे माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पाव विजती, तिये पाठी केवी वधिजती आपुला हाती.
पहा, आई बापांची सेवा करावी, सर्व प्रकारे त्यास संतोष व्हावे, आणि पुढे आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा.
देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजीजे, हे वाचूनी केवी निंदीजे स्वये वाचा.
देवा, संत समुदायाला वंदन करावे, अथवा घडले तर त्यांचे पूजन करावे, पण हे टाकून आपणच वाचेने त्यांची निंदा कशी करावी.
तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे.
त्याप्रमाणे आमचे भाऊबंध व गुरु आम्हाला अवश्य पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी कितीतरी ऋणी आहे.
जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नी ही न शको धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा.
ज्यांच्या विषयी मनाने वाकडेपणा आम्हाला स्वप्नातही धरता यावयाचं नाही, त्यांचा देवा आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरे करावा.
वरजळो हे जियाले, एथ आघवे यासी हे ची काय जाहले, जे यांच्या वधी अभ्यासिले मिरविजे आम्ही.
यापेक्षा आग लागो या जिन्याला, सगळ्यांनाच आज असे काय झाले आहे. जो आम्ही शस्त्रविद्येचा अभ्यास केला, त्याची प्रतिष्ठा यांचा वध करून मिरवायची का.
मी पार्थू द्रोणाचा केला, येने धनुर्वेदू मज दिधला, तेने उपकारे काय आभारैला वधी तया ते.
मी पार्थ द्रोणाने तयार केलेला त्यांचा चेला आहे, त्यांनीच मला धनुर्विद्या दिली, या उपकाराने बद्ध होऊन मी त्यांचा वध करावा का.
जेथीची या कृपाला भिजेवरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे.
अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने वराची प्राप्ती करून घ्यावी त्यांच्यावरच मनाने उलटावे, तर मी काय भस्मासुर आहे.
देवा समुद्र गंभीर ऐकिजे, वरतो ही आहाच देखिजे, परीक्षोभू मनी नेणीजे द्रोणाची.
देवा, समुद्र गंभीर आहे असं ऐकतो, तथापि तोही तसा वरवरच आहे असे दिसते, परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाही.
हे अपार जे गगन, वरतयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे.
हे आकाश अमर्याद आहे खरे, पण कदाचित त्याचेही मोजमाप होईल, पण यांचे हृदय अत्यंत गहन व अगाध आहे, त्याचा ठाव लागावायचा नाही.
वरी अमृत ही विटे, की काळ वशे वज्र फुटे, परी मनोधर्मू न लोटे विकरविला.
एक वेळ अमृतही विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल, पण यांच्या मनात विकार उत्पन्न करण्याचा कसाही प्रयत्न जरी केला तरी यांचे मन आपला धर्म सोडणार नाही.
स्नेहा लागी माये, मणिपेते कीरू होये, पण कृपा ते मूर्त आहे द्रोणीय.
ममता आईनेच करावी असं म्हणतात ते खरंय, परंतु या द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही तर मूर्तिमंत आहे.
हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी महा विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे.
अर्जुन म्हणाला, हे दयेचे माहेर घर, सर्व गुणांचे भांडार, विद्येचा अनंत सागर आहे.
हा येणे माने महंतु वरी आम्हा लागे कृपावंतु आता सांग पा येथ घातू चिंतू येईल.
इतके हे मोठे आहेत शिवाय आमच्यावर यांची विशेष कृपा आहे, अशा स्थितीत यांच्या घाताची कल्पना तरी मनात आणता येईल का, सांग बरं.
श्लोक 5.
गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपी हलोके हत्वार्थ कामास्तु गुरुनी है व भुंजीय भोगान रुदिर प्रदिग्धान.
महान योग्यतेच्या अशा गुरुजनांना न मारता या लोकी भिक्षावृत्तीचे सेवन देखील करणे श्रेयस्कर आहे. गुरुजनांचा वध केला तर त्यांच्या रक्ताने माखलेले विषयोपभोग भोगता येतील, पण ते लिप्त भोग कसे सेवन करावे.
ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मना नये आघवे जीवितेसी.
अशा यांना समरांगणी मारावे आणि मग आपण राज्य सुखाचा उपभोग घ्यावा ही गोष्ट अंतःकरणापासून मनात येत नाही.
हे येणे माने दुर्भर जे याही हुनी भोग सधर ते अस तू येथवर भिक्षा मागता भली.
द्रोणाचार्यांच्या सारख्यांना मारावे तेव्हा आपण राज्यसुख भोगावे, अशा प्रकारे राज्यसुख भोगणे हे दुर्घट आहे. आता राज्यसुख भोगणेच काय, पण ह्याहूनही अधिक श्रेष्ठ इंद्रपदाधिक भोग मिळाले तरी आम्हाला ते द्रोणाचार्यांच्या सारख्यांची हत्या करू नको, यापेक्षा भीक मागितलेली बरी.
ना तरी देश त्यागे जाईजे कागिरी कंदर सेविजे परिशस्त्र आता न धरीजे इयावरी.
अथवा देशत्याग करून जावे किंवा गिरीकंदरांचा आश्रय करावा, पण यांच्यावर आता शस्त्र धरू नये.
देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे.
देवा नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करून मग मेलेल्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग म्हणजेच राजसुखे शोधावायचे.
ते काढून काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी.
ते मिळवून तरी काय करायचे आहे, रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसे करावे, याच करता हा तुझा युक्तिवाद मला पसंत नाही.
श्लोक 6.
नते तद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वाजयेम यदिवानो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः.
या दोहोंपैकी आम्हाला कोणते श्रेयस्कर आहे हे समजत नाही. युद्धामध्ये आम्हाला जय मिळेल का ते आम्हाला जिंकतील हेही समजत नाही. ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव लढाई करता समोर उभे राहिले आहे.
ऐसे अर्जुन तिये अवसरी मने श्री कृष्णा अवधारी परीते मना नयेची मुरारी आई कोनिया.
त्यावेळी कृष्णा आई असे अर्जुन म्हणाला, परंतु ते ऐकूनही कृष्णाच्या मनाला ते रुचले नाही.
हे जाणून पार्थू बिहाला मुग पुनरुपी बोलो लागला मने देवो का चित्त या बोला देतीची ना.
हे जाणून अर्जुन भ्याला मग पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला, देव या बोलण्याकडे का बरे लक्ष देत नाहीत.
ये रवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारून बोलिलो एथे परिनिके काय या परवते ते तुम्ही जाणा.
बाकी माझ्या मनात जे होते ते मी येथे स्पष्ट करून बोललो, परंतु याच्यापेक्षा चांगले काय ते तुम्हालाच ठाऊक आहे.
पैवी रुजयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे हे एथ संग्राम व्याजे उभे आहाती.
पण ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सांडावे
ते येथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत.
आता ऐसे या ते वधावे कि अभेरुनिया निघावे, या दोहो माझी काही करावे ते नेणू आम्ही.
आता अशांचा वध करावा किंवा यांना सोडून येथून निघून जावे, या दोहोंपैकी काय करावे ते आम्हाला समजत नाही.
श्लोक सातव.
कार्पण्य दोषो पहत स्वभाव, पृच्छामित्वां धर्म सम्मूढ चेता, यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेहं शाधिमां त्वं प्रपन्नम्.
मोहरूपी दोषाने स्वभाव नष्ट झालेला व धर्म संबंधाने चित्त मोहित झालेला मी तुला विचारित आहे. जे खरोखरी श्रेयस्कर असेल ते मला सांग. मी तुझा शिष्य आहे, तुला शरण आलेल्या मला उपदेश कर.
आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे.
आम्हाला काय करणे उचित आहे हे यावेळी विचार करून पाहिले तर सुचत नाही, कारण या मोहामुळे माझे चित्त व्याकुळ झाले आहे.
ती मीरा वरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पासीच असता न दिसे वस्तू जात.
दृष्टीवर सारा आला म्हणजे दृष्टीचे तेज डोपते, मग जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाहीशी होती.
देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हित आपुले तेही नेणे.
देवा तसे मला झाले आहे, कारण माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. आता आपले हित कशात आहे हेही मला समजत नाही.
तरी श्री कृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू.
तरी श्री कृष्णा तू या संबंधाचा विचार करून पहा आणि चांगले ते आम्हाला सांग, कारण आमचा सखा आमचे सर्व काही तूच आहेस.
तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते.
तू आमचा गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, संकट समय नेहमी तूच आमचं रक्षण करणार आहेस.
जैसा शिष्या ते गुरु सर्वथा नेणे अवभेरू, की सरिता ते सागरू त्यजी केवी.
शिष्याचा अवभेर करण्याची गोष्ट गुरुच्या मनातही मुळी ज्याप्रमाणे येत नाही, किंवा समुद्र नद्यांचा त्याग कसा करील म्हणजे ज्याप्रमाणे तो करीत नाही.
ना तरी अपत्या ते माये, सांडूनी जरी जाये तरी ते कैसे निजिये ऐके कृष्णा.
किंवा कृष्णा ऐक, मुलाला आई जर सोडून गेली तर ते कसे जगणार, ज्याप्रमाणे जगणार नाही.
तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तुची एक आहासी, आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे.
त्याप्रमाणे देवा सर्वतोपरी तूच एक आम्हाला आहेस, आणि मागील म्हणजे आतापर्यंतचे माझे बोलणे जर तुला पटत नसेल.
श्लोक आठवा.
नाही प्रपश्यामी ममापन उद्याद्यच्छोक मुच्छोषणमिंद्रियाणां, अवाप्य भूमाव सपत्न वृद्धम राज्यम सुराणाम अपिचाधिपत्यम.
भूलोकावर निष्कंटक व समृद्ध असे राज्य आणि देवाचे आधिपत्य हे देखील मिळाले तरीही इंद्रियांचे शोषण करून टाकणारा माझा शोक नाहीसा करील असे तुझ्या उपदेशाशिवाय दुसरे काही साधन मला दिसत नाही.
तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरे न धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता.
तर जे आम्हाला उचित असून धर्माला अनुचित नसेल ते पुरुषोत्तमा चटकन आता सांगा पाहू.
हे सकळ कुळ देखोनी, जो शोक उपजला से मनी, तो तुझी या वाक्या वाचुनी न जाय आणिके.
हे सर्व कुळ पाहून मनामध्ये जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही.
एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्र पदही पाविजेल, परी मोह हा न फिटेल मानसीचा.
यावेळी सबंध पृथ्वी जरी हाती आली किंबहुना इंद्रपद हे जरी मिळाले तरी माझ्या मनातला मोह दूर होणार नाही.
जैसी बीजे सर्वथा आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरूढ ती सिंचली
आवडे तैसी। ज्याप्रमाणे पूर्ण भाजलेले बी उत्तम जमिनीत पेरले व त्यास हवे तितके पाणी जरी घातले तरी त्यास अंकुर फुटणार नाही। ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे, एथ एकची उपेगा जाए परमामृत। किंवा आयुष्य संपले असले तर औषधाने काही होत नाही, पण तेथे एका परमामृताचा ज्याप्रमाणे उपयोग होतो तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे जीव बुद्धी, एथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे। त्याचप्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला राज्यभोगांची समृद्धी ही उत्तेजन देऊ शकणार नाही। यावेळी कृपानिधे तुझी कृपा हाच माझा आधार आहे, तीच कामी येईल। ऐसे अर्जुन तेथ बोलिला जवक्षण एक भ्रांती सांडिला, मग पुनरपी व्यापिला उर्मी तेने। जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली तेव्हा अर्जुन असे बोलला, पण मग त्याला पुन्हा मोहाच्या लहरीने व्यापले। कि मज पाहता उर्मी नोहे हे अनारीसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, किंवा विचार केला असता मला असे वाटते की ही मोहाची लहर नाही तर दुसरेच काही असावे। ते दुसरे हे की महामोहरूपे काळ सर्पाने त्याला ग्रासले असावे। सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी, लागला म्हणून लहरी भाजेची ना। मर्मस्थान जे हृदय कमल त्या ठिकाणी करुणारूपी भर सांज वेळेला त्या महामोहरूपी काळ सर्पाने त्याला दंश केला म्हणून त्या लहरी उतरतच नाही। हे जाणवनी ऐसी प्रौढी जो दृष्टी सवे विष फेडी, तो धावया श्रीहरी गारुडी पातला की। त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या कृपा कटाक्षानेच विषाचे निवारण करतो तो गारुडी श्रीहरी अर्जुनाच्या हाकेला धावून आला। तैसिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवितसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपा बसे अवळीला रक्षिला। तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुना शेजारी श्रीकृष्ण शोभत होताच तो आपल्या कृपेच्या बळाने त्याचे आता सहजच रक्षण करेल। म्हणोनी तो पार्थू मोह फणीग्रस्तु म्याम्हणितला हा हेतु जाणोनिया। हा अभिप्राय लक्षात घेऊनच त्या अर्जुनास मोहरूपी सर्प चावला आहे असे मी म्हटले। मग देखा तेथ फाल्गुनू घेतला असे भ्रांती कवळूनू, जैसा घन पडळी भानू आच्छादी जे। ज्याप्रमाणे मेघपटलाने सूर्य आच्छादला जावा त्याप्रमाणे त्या प्रसंगी अर्जुन भ्रांतीने घेरला होता असे समजा। तया परी तो धनुर्धरू जाहलासे दुखे जर्जरू, जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वणवला का। ज्याप्रमाणे उन्हाळ्यात एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा त्याप्रमाणे अर्जुन दुखाने जर्जर झाला होता। म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू, तो वळलासे श्री गोपाळू महामेघू। म्हणून स्वभावत सुनिळ म्हणजे अत्यंत सावळा व कृपामृत रूप जीवनाने युक्त असा तो श्री गोपाळ रूपी महामेघ अर्जुनाकडे वळला। तेथ सुदर्शनाची द्युती तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची। तेथे श्रीकृष्ण रूपी मेघाचे ठिकाणी सुदर्शनाचे तेज हीच जणू काही चमकणारी वीज होय आणि गंभीर बोल हाच गडगडाटाचा थाट होय। आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळू निवेल, मग नवी विरूढी फुटेल उन्मेषाची। आता तो उदार श्रीकृष्ण मेघ कसा वर्षाव करेल व त्यामुळे अर्जुनरूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल ते पहा। ते कथा ऐका मनीची आराणुका, ज्ञान देव म्हणे देखा निवृत्ती दासू। ती कथा समाधान वृत्तीने ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। श्लोक 9 संजय उवाच। एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तपः नयोत्स्यैति गोविंदम उक्त्वा तूष्णीं बभूवः।
संजय म्हणाला, राजा जितनिद्रा असा पार्थ श्री कृष्णाला याप्रमाणे बोलून व मी युद्ध करणार नाही असे श्री कृष्णाला स्पष्ट सांगून स्तब्ध झाला।
ऐसे संजयो सांगतो म्हणे राया तो पार्थू पुनरपि शोका कुलितु काय बोले।
याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राला सांगितले। तो मग म्हणाला, राजा अर्जुन पुन्हा शोकाकुल होऊन काय म्हणाला ते ऐक।
ऐके सखे दु बोले श्री कृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी।
तो खिन्न होऊन श्री कृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नका, मी काही झाले तरी यावेळी खात्रीने लढणार नाही।
ऐसे ये की हेळा बोलला मग मौन करूनी ठेला तेथ श्री कृष्ण विस्मो पातला देखो नी तया ते।
असे एकदम बोलला आणि मग स्तब्ध होऊन बसला। त्या प्रसंगी त्याला तसा पाहून श्री कृष्णाला विस्मय वाटला। श्लोक 10
तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर भयोर मध्ये विशीदंतमिदं वचः।
हे भरत कुलोत्पन्न धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी खिन्न होऊन बसलेल्या त्याला म्हणजे अर्जुनाला श्री कृष्ण किंचित हसल्यासारखे करून आणि मग रागाचा आविर्भाव आणून पुढील प्रमाणे बोलू लागले।
मग आपुला चित्ती म्हणे एथ हे काही आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेणे काय की जे।
मग आपल्या मनात म्हणाला, या प्रसंगी याने हे काय आरंभले आहे, हे अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे।
हाऊ मजे आता कवणे परी कैसे नी धीरू स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का।
आता हा कशाने उमजेल, कशाने धीर धरेल, ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक पिशाचा कसे दूर होईल याचा विचार करतो।
ना तरी असाध्य देखो निव्याधी अमृता सम दिव्य औषधी वैद्य सूची निरवधी निदानीची।
किंवा रोग असाध्य पाहून ज्याप्रमाणे वैद्य निर्वाणीच्या अमृततुल्य दिव्य औषधीची ताबडतोब योजना करतो।
तैसे विवर तू असे श्री अनंतु तया दोन्ही सैन्य आतू जया परी पार्थू भ्रांती सांडी।
त्याचप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्री कृष्ण विचार करत होता।
ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेहाथी।
तो श्री कृष्णाने हेतू मनात धरला व मग तो रागाने बोलावयास लागला, ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्त माया असते।
कि औषधाची या कडूवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय।
किंवा औषधाच्या कडूपणात ज्याप्रमाणे अमृताची जोड असते ती वर दिसत नाही पण गुणाच्या रूपाने पुढे स्पष्ट होते।
तैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी अति सुरसे तिये वाक्य ऋषिकेशे बोलो आदरली।
त्याप्रमाणे वरवर पाहता उदास म्हणजे कठोर पण आत अति सुरस परिणामी अत्यंत हितकर असे उपदेशाचे शब्द श्री कृष्ण बोलू लागले। श्लोक 11
श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोचस्त्व प्रज्ञावादाश्च भाषसे गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः।
भगवान श्री कृष्ण म्हणाले, शोक करण्याला अयोग्य अशा गोष्टींबद्दल तू शोक केलास म्हणजे करतोस आणि पांडित्याच्या गोष्टी सांगतोस, पण विवेकी लोक मेलेल्या बद्दल किंवा न मेलेल्या बद्दल शोक करीत नाही।
मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची।
मग श्री कृष्ण अर्जुनाला म्हणाला, हे जे तू मध्येच आरंभले आहेस ते आम्ही आज एक आश्चर्यच पाहिले।
तू जाणता तरी म्हणविसी परी नेणी वेते न संडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती।
तू आपल्याला जाणता तर म्हणवतोस पण मूर्खपणा टाकीत नाहीस. बरे तुला काही शिकवावे असे म्हटले तर तू नीतीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतोस.
जातन ध्या लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे.
जन्मांधाला वेळ लागले म्हणजे ते जसे सैरा धावते तसे तुझे शहाणपण दिसते.
तू आपण पे तरी नेनसी परी या कौरवांते शोचू पाहसी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती.
तू स्वतःला तर जाणत नाहीस परंतु या कौरवांच्या करता शोक करू पाहतोस याबद्दल आम्हाला वारंवार फारच विस्मय वाटत.
तरी सांग पा मज अर्जुन तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवन हे अनादि विश्वरचना ते लटके काई.
तर अर्जुना मला सांग बाबा तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का. ही विश्वाची रचना सनातन आहे असे म्हणतात ते खोटे आहे की काय.
एथ समर्थ एक आथी तया पासूनी भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी.
तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्याच्यापासून प्राणी उत्पन्न होतात असे जे जगात बोलतात ते उगीचच की काय.
हो का सांप्रत ऐसे जहाले जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले आणि नाशू पावे नाशले तुझे निकाई.
तेव्हा आता असे झाले का की हे जन्म मृत्यू तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील हे मरतील होय.
तू भ्रमलेपणे अहंकृती यासी घातू न धरीसी चित्ती तरी सांगे काई हे होती चिरंतन.
तू भ्रमाने अहंकार घेऊन यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग हे काही चिरंजीव होणार आहेत.
कि तू एक वधित आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्त ये वो देसी.
किंवा तू एक मारणारा व बाकीचे सर्व लोक मरणारे अशी भ्रांती कदाचित तुझ्या चित्ताला होईल तर ती होऊ देऊ नकोस.
अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तुवा का शोचावे सांगे मज.
हे सगळे म्हणजे ही सृष्टी अनादिसिद्ध म्हणजे अनादि कालापासून सारखे आपोआप सृष्टीक्रमाप्रमाणे होते व जाते तर मग तू शोक का करावा सांग मला.
परी मूर्खपणे नेणसी न चिंता वेते चिंतीसी आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती.
पण मूर्खपणामुळे तुला समजत नाही मनात आणू नये ते आणतोस आणि उलट तूच नीतीच्या गोष्टी आम्हाला सांगतोस.
देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शोचती हे होय जाय हे भ्रांती म्हणूनिया.
हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोहों बद्दलही शोक करीत नाहीत. श्लोक 12
नत्वे वाहम जातु न सम नत्वम नेमे जनाधिपाः न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम.
खरोखर मी तू व हे राजे पूर्वी नव्हतो असे नाही तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही.
अर्जुना सांगे न ऐक एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदि करुनी.
अर्जुना सांगतोय पहा येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत
नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही.
ते आपण हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती सुटली म्हणजे दूर झाली की वस्तुत या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत असे आपल्याला दिसून येईल.
हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची.
जन्म व मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू जी आहे ती अविनाशीच आहे.
जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणू येतेथ.
वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल.
त्याची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा। पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर।
श्लोक 13
देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यति। देहयुक्त आत्म्याला ज्याप्रमाणे देहामध्ये बाल्य तारुण्य व वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्याला जन्म मरणाविषयी भ्रांती होत नाही। ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू। आणि असे पहा की शरीर तर एकच पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा। एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे। याच्या म्हणजे शरीराच्या ठिकाणी पाहिल्याने बालपण दिसते मग तारुण्य ते बालपण नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थे बरोबर शरीराचा काही नाश होत नाही। तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख। त्याचप्रमाणे हे पहा चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळी शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही।
श्लोक 14
मात्र स्पर्श अस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायनो नित्यांस्तांस्तिस्तिक्षस्व भारत। हे अर्जुना इंद्रियांचे विषयांशी होणारे संयोग शीत उष्ण सुख दुःख देणारे आहेत ते उत्पत्ती व विनाश यांनी युक्त असल्यामुळे अनित्य आहेत म्हणून हे भारता त्यांना तू सहन कर यांचा त्याग कर। एथ नेनावया हेची कारण जे इंद्रिया आधीन पण तीही आकळी जे अंतःकरण म्हणूनी भ्रमे। असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिये अंतःकरणावर आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो। इंद्रिये विषय सेविती तेथ हर्ष शोकू उपजती ते अंतर आपलविती संगे येणे। इंद्रिये विषयांचे सेवन करतात त्यामुळे सुख दुःख उत्पन्न होतात ते मग आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात। जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे। ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते त्या विषयाच्या ठिकाणी काही दुःख व काही थोडे सुखही दिसते म्हणजे त्या विषयांपासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते। देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे। पहा की निंदा आणि स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणात उत्पन्न होतात। मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे निसंगे कारण संतोष खेदा। मृदू आणि कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व दुःखाला कारण होतात। भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे। पहा भेसूर आणि सुरेख ही रूप या विषयाची दोन रूपे आहेत ती नेत्रद्वारे सुख दुःख उत्पन्न करतात। सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घाण प्रसंगे विषादू तो शू देता। सुगंध आणि दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात। तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगे। त्याप्रमाणेच कडू व गोड असा दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची संगती अधोगतीला नेणारी आहे। देखे इंद्रियाधीन होई जे तैशी तोष्णाते पाविजे आणि सुख दुःखी आकळीजे आपण पे।
पहा, जेव्हा मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीतोष्णाचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुख दुःखांच्या तडाख्यात सापडतो।
या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा।
पहा, या इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड वाटत नाही।
हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्रजाती।
हे विषय आहेत तरी कसे, मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा केवळ भासमय असतो।
देखे अनित्य तिया परी म्हणून तू अवभेरी हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा।
तसे हे विषय क्षणभंगूर आहेत, पहा या करता धनुर्धरा तू यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस।